नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ परिषदेवरवी अर्थसंकल्पा उपरांतच्या 3 वेबिनारात वाटो घेतले. फाटल्या दशकात देशातलो संशोधन आणि उदरगतीचो खर्च दुपेटीन वाढला. 2013-14 वर्षा 60,000 कोटी परस चढ आशिल्लो तो 1.27 लाख कोटी रुपया झाला असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज ब्रिटन आणि आयर्लंडाच्या अधिकृत भेटेर असतले. भारतीय हवामान खात्यान कोकण आणि गोयात ब्रेस्तारा मेरेन तसेच दर्यादेगेवेल्या कर्नाटकात शुक्रारा मेरेन उष्ण आणि दमट हवामानाचा अदमास उक्तायला. आयसीसी दादल्यांच्या क्रिकेट वस्तादपण खेळात आयज दनपारा दुबईत जावपी पहिल्या उपांत्य फेरियेत भारत ऑस्ट्रेलिया आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ परिषदेवरवी अर्थसंकल्पा उपरांतच्या 3 वेबिनारात वाटो घेतले. हे वेबिनार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाची वाढ, उत्पादन निर्यात आणि अणुऊर्जा मिशनांचे इंजिन, गुंतवणूक आणि व्यवसाय करपाक सोपेपण हाडटले. वेबिनारात सरकारी अधिकारी, उद्योग फुडारी आणि वेपार तज्ञांक भारताच्या उद्योगिक, वेपार आणि ऊर्जा रणनितीचेर विचार करपाक एक माची दितले. अर्थसंकल्पातल्या परिवर्तनकारी उपायांची अंमलबजावणी सुनिश्चित करून धोरणाची अंमलबजावणी, गुंतवणूक सुलभताय आणि तंत्रज्ञान आपणावपाचेर चर्चा करतले. खाजगी क्षेत्रातले तज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि विषय तज्ञ एकठांय यत्न करतले आणि अर्थसंकल्पीय घोषणांची प्रभावी अंमलबजावणी चालीक लायतले. फाटल्या दशकात देशातलो संशोधन आणि उदरगतीचो खर्च दुपेटीन वाढला. 2013-14 वर्षा 60,000 कोटी परस चढ आशिल्लो तो 1.27 लाख कोटी रुपया झाला असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. दिशा कार्यावळीवरवी देशाची गिन्यानाची अर्थव्यवस्था मुखार सरतली आणि आत्मनिर्भर भारताक बळगे मेळटले असे काल नवी दिल्लीत झाल्ल्या दिशा कार्यावळीत उलयतना डॉ सिंग हांणी सांगले. तसेच तंत्रगिन्यानाच्या नवनिर्माण आणि व्यवसायिकीकरणात देशाक संसारिक फुडारी म्हणून स्थापना करपा खातीर सरकाराच्या बहुविध रणनितीचेरूय डॉ सिंग हांणी भर दिलो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हळ्यार AI, बायोटेक्नॉलॉजी आणि क्वांटम कम्प्युटिंग ह्या मळार नवनिर्माण देशाच्या अर्थिक फुडाराक आकार दितले असे ताणी स्पष्ट केले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज ब्रिटन आणि आयर्लंडाच्या अधिकृत भेटेर असतले. ह्या भेटीवेळार ते आपल्या समपदस्थ सचिव डेव्हिड लॅमी हांचे कडेन चर्चा करतले आणि हेर मानेस्तांची भेट घेतले. विदेश व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण भारत आणि ब्रिटन हांची एक व्यापक रणनीती भागीदारी असा आणि संरक्षण, सुरक्षा, व्यापार, अर्थव्यवस्था, भलायकी, शिक्षण, लोकांमधले संबंध अशा वेगवेगळ्या वाठारांनी द्विपक्षीय संबंध घटमूट झाल्यात. आयर्लंडाच्या 2 दिवसांच्या भोवणेर मंत्री जयशंकर आयरिश समपदस्थ सायमन हॅरिस आणि हेर मानेस्तांक मेळटले. तशेंच भारतीय समाजातल्या वांगड्यांकय ते मेळटले. भारत आणि आयर्लंड हांच्या मधी वाटून घेतलेल्या लोकशाय मूल्यांचेर, सांस्कृतिक संबंधांचेर आणि वाढत वचपी अर्थिक संबंधांचेर आधारिल्ले द्विपक्षीय संबंध असतात. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत हिमालय वाठाराचेर पावस वा बर्फ पडपाचो अदमास उक्तायला. आयज जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशाचेर पावस वा गडगड आणि वीज पडपासयत बर्फ पडपाची शक्यताय असा. कोकण आणि गोयात ब्रेस्तार मेरेन तसेच दर्यादेगेवेल्या कर्नाटकात शुक्रारा मेरेन उष्ण आणि दमट हवामान असतले. वेचणूक आयोग आयज सावन नवी दिल्लीतल्या भारत आंतरराष्ट्रीय लोकतंत्र तसेच वेचणूक व्यवस्थापन संस्थान म्हणजे इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट हांगा सगळ्या राज्यांच्या आणि केंद्रीय प्रदेशांच्या मुखेल वेचणूक अधिकाऱ्यां वांगडा 2 दिवसांची परिषद घडोवन हाडटलो. ज्ञानेश कुमार हांणी मुखेल वेचणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळ्या उपरांत अशी ही पहिलीच परिषद. 2 दिवसांच्या ह्या परिषदेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या वेचणूक अधिकाऱ्यांक विचारमंथन करपाक आणि एकामेकांच्या अणभवांचे दिवप घेवप करपाक एक माची दितले. परिषदेवेळार आयटी आर्किटेक्चर, प्रभावी संवाद, सोशल मिडियाचो प्रसार वाढवप आणि वेचणूक प्रक्रियेत वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची कायदेशीर भूमिका अशा आधुनिक वेचणूक व्यवस्थापनाच्या मुखेल विषयांचेर चर्चा जातली. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
आता मुखावेल्यो खबरो. नमो एप ओपन फोरमा वरवीं नागरिकांनी तांचो प्रेरणादायक जिवीत प्रवास सांगपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केला. सोशल मीडिया पोस्टात प्रधानमंत्री मोदी हांणी माहिती दिली की नमो एपाचेर शेअर केल्ल्या प्रेरणादायक प्रवासातल्यान ह्या महिन्याच्या 8 तारखेक बायला दिसा निमतान प्रधानमंत्र्यांच्या डिजिटल सोशल मीडिया खात्याचे संचलन करपा खातीर काय बायलांची निवड जातली. भारत भेटेर आशिल्ली बेल्जियमची राजकन्या एस्ट्रीड आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. या महिन्याच्या 8 तारखेमेरेन ती भारत दौऱ्यार आसा. बेल्जियमाचे संरक्षण मंत्री थिओ फ्रँकन हांच्या वांगडा राजकन्या एस्ट्रीड हांणी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांची भेट घेतली. दोनूय देशांमध्ये संरक्षण उद्देगीक सहकार्य वाढोवपाविशी चर्चा झाली. संरक्षण मळार बेल्जियमाच्या गुंतवणुकेक संरक्षण मंत्र्यांनी येवकार दिलो. भारतात आपली गुंतवणूक वाढोवन आणि भारतीय विक्रेत्यांक त्यांच्या पुरवण साखळीत आस्पावित करून बेल्जियम कंपनीक महत्वाची भूमिका करू येता असे त्यांनी सुचयले. महाराष्ट्र विधिमंडळातल्या 5 जागांचेर जावपी पोटवेचणुके खातीर वेचणूक आयोगान वेचणूक कार्यावळ जाहीर केल्या. राज्य विधानसभेत वांगड्यांची वेचणूक जाल्ल्यान ह्यो 5 सुवातो रित्यो जाल्यात. वेचणुके खातीर अधिसुचोवणी ह्या महिन्याच्या 10 तारखेक जारी जातली. उमेदवारी दाखल करपाची निमाणी तारीख 17 मार्च आसतली. 27 मार्चाक मतदान जातले आणि त्याच दिसा मतमेजणी जातली. जिनेवातल्या मानवी हक्क मंडळात संयुक्त राष्ट्र संघटनेचे मानवी हक्क मुखेली वॉल्कर तुर्क हांणी केल्ली टिप्पणी भारतान न्हयकारली. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी अरिंदम बागची हांणी टिप्पणी निराधार अशें म्हळें. भारत हो संसारातलो सगळ्यात व्हडलो लोकशाय देश असून तातूंत विविधताय आशिल्लो समाज आसा हाचेर बागची हांणी भर दिलो. तुर्क हांणी काश्मीर आणि मणिपूरचो उल्लेख केल्ल्याचेर आणि जम्मू काश्मीराच्या बदलाक काश्मीराचो वापर केल्ल्याचेर टीका केली. जम्मू काश्मीरात चढ प्रमाणात मतदान, पर्यटनाची उदरगत हाचेर बागची हांणी भर दिलो. संयुक्त राष्ट्रांच्या हक्क कार्यालयान लक्ष दिवपाचो उलो मारला. तुर्क हांच्या उलोवपात युक्रेन आणि गाझा सयत वेगवेगळ्या जागतिक संघर्षांचो आस्पाव आशिल्लो पूण पाकिस्तानाचो उल्लेख नाशिल्लो. कॅनेडियन आणि मेक्सिकन उत्पादनांचेर शुल्क थारायल्ल्या प्रमाण चालीक लावपाक राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी पुष्टी दिल्या. मंगळारा कॅनडा आणि मेक्सिकोचेर 25% शुल्क सुरू जातले असे ट्रम्प हांणी काल व्हाईट हाऊसात पत्रकारांकडेन उलयतना सांगले. वेपारी वाटाघाटीत मेक्सिको वा कॅनडा खातीर सुवात उरना असे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगले. चीनातल्यान येवपी वस्तूंचेरूय 10% कर बेगीन सुरू जावपाची शक्यताय आसा. खेळात आयसीसी दादल्यांच्या क्रिकेट वस्तादपण खेळात आज दनपारा दुबईत जावपी पहिल्या उपांत्य फेरयेत भारत ऑस्ट्रेलिये आड खेळटलो. भारतीय वेळाप्रमाण मॅच दनपारा 2:30 वरांचेर सुरू जातली. गट पावण्यावेल्यो तिनूय मॅची जिखून भारतान अ गटात पहिलो क्रमांक मेळयलो. दुसरे वटेन फाल्यां लाहोरात जावपी सर्तीच्या दुसऱ्या उपांत्य फेरयेत न्यूझीलंड पंगड गट बी जैतिवंत दक्षिण आफ्रिके आड खेळटलो. उपांत्य फेरयेत जैतिवंत जावपी पंगड आयतारा निमण्या खेळांत झुजतले. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ परिषदेवरवीं अर्थसंकल्पा उपरांतच्या 3 वेबिनारांत वांटो घेतले. फाटल्या दशकात देशातलो संशोधन आणि उदरगतीचो खर्च दुपेटीन वाढला. 2013-14 वर्सा 60,000 कोटी परस चढ आशिल्लो तो 1.27 लाख कोटी रुपया झाला असे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज ब्रिटन आणि आयर्लंडाच्या अधिकृत भेटेर असतले. भारतीय हवामान खात्यान कोकण आणि गोयात ब्रेस्तारा मेरेन तसेच दर्यादेगेवेल्या कर्नाटकात शुक्रारा मेरेन उष्ण आणि दमट हवामानाचा अदमास उक्तायला. आयसीसी दादल्यांच्या क्रिकेट वस्तादपण खेळात आज दनपारा दुबईत जावपी पहिल्या उपांत्य फेरयेत भारत ऑस्ट्रेलिये आड खेळटलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.